नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सिक्कीमांत हुंवाराक लागून जाल्ल्या लुकसाणीचो नियाळ घेवपा खातीर आंतर मंत्रालयीन समिती आयज सावन राज्याचो दौरो करतली. हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 जाला जाल्यार 81 जाण बेपत्ता आसात. वस्तू आणि सेवा कर परिषदेन सांगला की फाटल्या वित्तीय वर्षाचे मागणी आदेशा आड करदात्यांक फुडल्या वर्सा जानेवारी मेरेन अपील दाखल करपाक मेळटली. भारतीय वायुसेना आयज आपलो 91वो स्थापणूक दिसा निमतान नव्या ध्वजाचे अनावरण करतली. इस्रायलान हमास हल्ल्याक प्रत्युत्तर दितना ऑपरेशन स्वॉर्ड्स ऑफ आयन सुरू केला. हल्ल्यात 250 परस चड लोकांक मरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की भारत ह्या कठीण काळात इस्रायला वांगडा आसा. आणि आयसीसी वर्ल्ड कपात आयज भारत दनपारा 2 वरांचेर चेन्नईत ऑस्ट्रेलिये आड खेळटलो. आता पुराय खबरो. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणान सिक्कीमातल्या हुंवाराची माहिती दितना मरण आयिल्ल्यांचो आंकडो 30 जाला अशें सांगला. तातूंत 9 भारतीय लष्करी जवानांसयत 81 जाण बेपत्ता आसात. 4 ऑक्टोबराक उत्तर सिक्कीमातल्या हिमखंडातल्यान लोनाक तळ्याक तिस्ता न्हंयेच्या देंगणात हुंवार आयिल्ल्यान हे लुकसाण जाले. वट्ट 1320 घरांक व्हड प्रमाणात लुकसाण जाला. आयज मेरेन 2563 जणांक वाटायल्यात. सुमार 7025 जणांक 30 मजत कॅम्पांनी आलाशिरो घेतला. तिस्ता न्हंयेच्या देंगणातल्या हुंवाराक लागून 13 पूल व्हावून गेल्यात. मजगती हुंवाराक लागून जाल्ल्या लुकसाणीचो नियाळ घेवपा खातीर आंतर मंत्रालयीन समिती आयज सावन राज्याचो दौरो करतली. फाटल्या वित्तीय वर्साचे मागणी आदेशा आड करदात्यांक फुडल्या वर्सा जानेवारी मेरेन अपील दाखल करपाक मेळटली अशें वस्तू आणि सेवा कर परिषदेन सांगला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलाची 52वी बसका झाली. हे बसकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांचे सयत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री हजर आशिल्ले. जीएसटी अपिली न्यायालयां बाजारा आणि ककवी वेली जीएसटी हांचे संबंधी जायते महत्वाचे निर्णय घेतले अशें बसका सोपतकच प्रसार माध्यमांक माहिती दितना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हिणें सांगला. काकवीचेर जीएसटी 28%वेल्यान 5% करपाचो निर्णय परिषदेन घेतला, जाका लागून ऊस शेतकारांक फायदो जातलो अशें ताणी सांगले. भरड धान्याचो 70% आसपाव आशिल्ल्या सुट्या पिठाचेर जीएसटी लागचो ना अशेंय मंत्रालयान सांगला. जर ते प्री पॅकेज आणि लेबल केल्ल्या स्वरुपात विकले तर ताचेर 5% जीएसटी लागू जातली. तशेंच जीएसटी कौन्सिलान एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलाचेर कर लावपाचो अधिकार राज्यांक दिला. मनशाच्या वापरा खातीर सोरो तयार करपाक वापरिल्लो एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल जीएसटी भायर दवरपाची शिफारस कौन्सिलान केल्या. हे खातीर जीएसटीची कायदो समिती गरजेच्या कायदेशीर सुधारणांचो विचार करतली. वायुसेना आयज आपलो 91वो स्थापणूक दीस मनयता. ह्या निमतान उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजातल्या बामरौली वायुसेना केंद्रात शानदार परेड आयोजित करतले आणि आयुध डिपो लागसार आशिल्ल्या संगम वाठारात हवाई कर्तब दाखयतले. ह्या वेळार उत्तर प्रदेशाच्यो राज्यपाल आनंदीबेन पटेल मुखेल सोयरो म्हण हाजीर आसतल्यो. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी, थलसेना प्रमुख जनरल अनिल चौहान आणि मध्य हवाई कमांडचे जनरल ऑफिसर इन कमांडिंग एअर मार्शल RGK कपूर कार्यावळीक हाजीर आसतले अशें राज्याचे उद्योग विकास मंत्री नंदगोपाल गुप्ता हांणी सांगले. वायुसेना आयज आपले नवे प्रतीकचिन्ह जारी करतले. बामरौलीत रस्मी परेडीत स्काय पॅरा जम्पर्स आपले कर्तब दाखयतले. पयलेच खेपे बायल अग्निवीरांची बटालियन हे परेडीत वांटो घेतली. तशेंच हवाई प्रदर्शनात झुजारी विमान राफेलाचो आस्पाव जातलो. पयलेच खेपे 5 हॅलिकॉप्टरांचो पंगड सारंगुई ह्या प्रदर्शनात वांटो घेता. ते भायर स्काय गंगा प्रदर्शन पंगडानं तातूंत आस्पाव केला. सुरळीत वाहतुकी खातीर आणि कार्यक्रम सुरळीत जावचो म्हण जिल्हा प्रशासनान चोख व्यवस्था केल्या. हवाई प्रदर्शन बहुदिशात्मक आसा आणि देखून संगम अरायलघाट जुसी वटेन शास्त्री पूल आणि भोवतणच्या वाठारातल्या सगळ्या वटांनी पळोवंक मेळटा अशें अधिकाऱ्यांनी सांगले. एअर डिस्प्ले पळोवपा खातीरय संगमा लागसार बसपाची व्यवस्था केल्या. सांगम वाठार आनी ताचे भोंवतणच्या वाठारातल्यान 5,000,000 वयर लोक हो देखावो पळोवपाची शक्यताय आसा. आसाम सरकार आयज सांजे वेळार गुवाहाटीतल्या 1,182 आदल्या आदिवासी दहशतवाद्यांक दरेकी 4,00,000 रुपया वाटतले. हे सगळे आदले दहशतवादी आदिवासी कोब्रा मिलिटरी ऑफ आसाम, ऑल आदिवासी नॅशनल लिबरेशन आर्मी, बिरसा कमांडो फोर्स, आदिवासी पीपल्स आर्मी आणि संथाल टायगर फोर्स अशा 5 गटातले आसात. सगळ्यांनी अंदू जुलयात शस्त्रां दवरल्यात. शरण आयिल्ल्या वट्ट दहशतवाद्यांमदीन चडांत चड 453 कार्यकर्ते आसामाच्या आदिवासी कोब्रा लष्करी विभागाचे आसात. मुखेलमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आयज 4,00,000 रुपयांचो धनादेश तांकां दितले. आसामचे मुखेल सचिव, डीजीपी, अतिरिक्त डीजीपी हिरेन चंद्रनाथ आणि हेर कार्यावळीत हाजीर आसतले. फाटल्या वर्सा 5 गटांनी केंद्र आणि आसाम सरकाराकडेन त्रिपक्षीय शांतताय कबलात केल्ल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीन दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. हमास हल्ल्यात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 250 आणि हेर 1,500 जण जखमी झाले उपरांत इस्रायल संरक्षण दळान ऑपरेशन स्वॉर्ड्स ऑफ आयन सुरू केला. ह्या घातक हल्ल्याक जाप दितना इस्रायल संरक्षण दळान गाझातल्या हमासाच्या 17 लष्करी कंपाऊंडांचेर आणि 4 ऑपरेशनल कमांड सेंटराचेर हल्लो करून ऑपरेशन सुरू केले. तातूंत 230 परस चड लोकांक मरण आयला. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी हमासाचेर खर हल्लो करून झुजाची घोषणा केल्या. खबरेप्रमाण इस्रायलाचे महापौर आणि शार हानेगेव प्रादेशिक परिषदेचे मुखेली ओफीर लिबस्टीन हांकां ह्या घातक रॉकेट फायरात मरण आयले. तशेंच कितल्याशेच इस्रायल लोकांक गाझा हांगा बंदक म्हूण दवरल्यात. मजगती हमास आतंकवाद्यांनी इस्रायलाचेर केल्ल्या भयानक हल्ल्याचो संवसारीक फुडाऱ्यांनी निषेध केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इस्रायलाकडेन एकचार उक्तायला आणि भारताचे विचार आणि प्रार्थना निरपराधी बळी गेल्ल्या आणि त्यांच्या कुटुंबावांगडा आसात असे सांगला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हांणी म्हळा की आतंकवादाक केन्नाच कसलेच समर्थन ना. वॉशिंग्टन इस्रायल सरकार आणि लोकांवांगडा आसा. तशेंच बायडन हांणी इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांचे कडेन उलोवणी करून इस्रायलाच्या आत्मरक्षणाच्या हक्काक पुराय तेको दिल्ल्याचे सांगले. ब्रिटनाचे पीएम ऋषी सुनक हांणी ह्या हल्ल्याविशी धक्को उक्तायला. इस्रायलाचेर हमासाच्या आतंकवादी हल्ल्या उपरांत पॅलेस्टायनातल्या भारताच्या प्रतिनिधी कार्यालयान रामाल्लातल्या सगळ्या भारतीय नागरिकांक ह्या वेळार कसल्याय मजतीची गरज असल्यार थेट कार्यालयाकडेन संपर्क साधचो असे सांगला. तशेंच प्रतिनिधी कार्यालयान 24 वरां आपत्कालीन हेल्पलायन सुरू केल्या. हाचे आदी पॅलेस्टायन दहशतवादी गट हमास हाणे दक्षिण आणि मध्य इस्रायलाचेर रॉकेट मारून अचकीत मोठो हल्लो केलो. हाचे आदी शेनवारा गाझा सावन इस्रायलात तेल अवीव, रेहोवोत, गेदेरो, अश्केलोन ह्या सारख्या जायत्या शारांनी रॉकेटांचो हुंवार सुरू झालो. ताचे उपरांत गाझा पट्टेतल्यान इस्रायलात भितर सरून जायते हमास आतंकवाद्यांनी इस्रायलाची शारां आपल्या हातात घेतली. प्रसार माध्यमातल्यान मेळिल्ल्या खबरेप्रमाण हमासाचो लष्करी कमांडर मोहम्मद अल देफ हांणी कारवायेक अल अक्सा स्टॉम अशें म्हळा आणि इस्रायलाचेर केल्लो हल्लो हो बायलांचेर हल्लो, जेरुसलमातल्या अल अक्सा मशिदीचे अपवित्रीकरण आणि गाझात चालू आशिल्ल्या स्थितीचेर दिल्ली जाप आसा असे सांगले. आयज एकदिसाच्या क्रिकेट वर्ल्ड कपाचे 5वे मॅचीत चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमाचेर ऑस्ट्रेलिये आड टीम इंडिया आपली मोहीम सुरू करतली. हो खेळ दनपारा 2 वरांचेर सुरू जातलो. मजगती काल नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमार दक्षिण आफ्रिकेन श्रीलंकेक 102 धावड्यांनी हारयलो. दक्षिण आफ्रिकेन थारायल्ल्या 50 ओव्हरींनी 5 बाद वट्ट 428 धावड्यो केल्यो. दक्षिण आफ्रिके खातीर वांडर डसन, मार्क्रम आणि डी कॉक हांच्यांनी शतक केले, जे विश्वचषकातले सगळ्यात व्हड शतक आशिल्ले. श्रीलंका 44.5 ओव्हरींनी 326 धावड्यो करून ऑल आऊट झाली. दक्षिण आफ्रिके खातीर जेराल्ड कोर्टझीन 3 विकेटी घेतल्यो. धर्मशाला हांगा दुसरे मॅचीत बांगलादेशान अफगाणिस्तानाक 6 विकेटींनी हारयलो. अफगाणिस्तान फकत 37.2 ओव्हरींनी 156 धावड्यो काढून ऑल आऊट झालो. चीनात जाल्ल्या हांगझू आशियाई खेळा सर्तीत भारतीय पंगडान इस बार 100 पार ह्या वचनबद्धते प्रमाण आपली मोहीम सोपयली आनी तातूंत 28 भांगरा 38 रुप्या आनी 41 काश्य पदकासयत विक्रमी 107 पदकां मेळयल्या. ह्या कामगिरीन 208 जकार्ता आशियाई क्रीडा सर्तीत भारताच्या सर्वोत्तम 70 पदकांक फाटी घाला. ऑलिंपिक, राष्ट्रकुल खेळ आनी आशियाई खेळ ह्या तीन मुखेल खंयच्याय खेळांतल्या भारतान 100 परस चड पदकां मेळोवपाची ही दुसरी खेप आसा. 2010 वर्सा नवी दिल्लींत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत 101 पदकां जिखिल्ली. काल भारताच्या पदकृतीच्या निमाण्या दिसा भारतीय खेळगड्यांक वट्ट 12 पदकां मेळ्ळी. भारतीय खेळगडे आनी शूटर हे आशियाई खेळा सर्तीचे शोज टॉपर आशिल्ले. एथलेटिक्सान भारताक सगळ्यात चड 29 पदकां मेळयली. दुसरे वटेन भारतीय शूटरांनी राष्ट्रा खातीर वट्ट 22 पदकां मेळ्ळी. आयज सांजे वेळार 5:30 वरांचेर समारोप सुवाळ्यात भारतीय खेळगडे दिसतले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.